आमोस अध्याय 5 इस्रायलाचे घराण्या हो हे वचन जे विलापासारखे आहे असे तुमच्याकडे आणतो ते ऐका. इस्रायलाची कुमारिका पडली आहे, ती पुन्हा कधी उठणार नाही. तिला एकटीला सोडून दिले आहे, तिला उठवणारा कोणीही नाही. परमेश्वर असे म्हणतो, ज्या शहरातून हजारो निघाले त्यामध्ये फक्त 100 उरतील, आणि ज्यातून 100 असत त्यामध्ये इस्रायलाच्या घराण्याला 10 उरतील. परमेश्वर इस्रायलाच्या घराण्याला असे म्हणतो, मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, पण बेथेला शरण जाऊ नका, गिलगाला जाऊ नका, सीमा ओलांडून खाली बेरशेबेलाही जाऊ नका. गिलगालामधील लोकास कैदी म्हणून नेले जाईल आणि बेथेल नाहीसे होईल. परमेश्वरास शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, नाहीतर तो अग्निसारखा येसुपाच्या घरावर पडेल आणि ते भस्मसात होऊन जाईल, आणि त्यास विझवायला बेथेलमध्ये कुणी नसणार. जे तुम्ही न्यायाला कडूपणात बदलता आणि न्यायीपण धुळीस मिळवता, ते तुम्ही ज्याने कृतिका व मृगशीर्ष ही नक्षत्र बनवली, तो दिवसाचे परिवर्तन काळोख्या रात्रीत करतो आणि दिवसास रात्रीने अंधकारमय करतो. समुद्रातील पाण्याला बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओततो, त्याचे नाव परमेश्वर आहे. तो बलवानावर एकाएकी नाश आणतो, म्हणून किल्ल्यांवर नाश येतो. जे त्यांना वेशीवर सरळ करू इच्छितात त्यांचा ते द्वेष करतात, आणि जे सत्य बोलतात त्यांचा ते तिरस्कार करतात. तुम्ही गरिबांना तुडविता आणि त्यांच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. जरी तुम्ही कोरीव दगडांची घरे बांधली पण त्यामध्ये तुम्ही राहणार नाही. तुमच्या द्राक्षाच्या सुंदर बागा आहेत पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पिणार नाही, कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे आणि तुम्ही खरोखरच खूप वाईट कृत्य केली आहेत. तुम्ही लाज घेता, धार्मिकाला त्रास देता आणि वेशीत गरिबांचा न्याय विपरीत करता. त्यावेळी सुज्ञ गप्प बसतील, कारण ती वाईट वेळ असेल. तुम्ही जगावे म्हणून ते उत्तम आहे, त्याचा शोध करा. वाईटाला शोधू नका, म्हणजे जसे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल. वाईटाचा द्वेष करा व चांगुलपणावर प्रेम करा. नगराच्या विषयीत न्याय स्थापित करा, मग कदाचित सर्वशक्तिमान परमेश्वर देव येसुपाच्या वाचवलेल्या वंशजावर कृपा करेल. यास तो सेनाधीश परमेश्वर देव प्रभू असे म्हणतो, सर्व चव्हाट्यांवर रडणे असेल आणि गल्लोगल्ली लोक हाय हाय करतील, आणि ते शेतकऱ्याला शोक करायला आणि विराप करण्यास चतुर असलेल्याला आक्रोश करायला बोलून आणतील, आणि विलाप करण्यात चतुर असलेल्यांना आक्रोश करायला बोलून आणतील. द्राक्षमळ्यात लोक रडत असतील, कारण मी तुमच्यामध्ये फिरत जाईन असे परमेश्वर म्हणतो. जे परमेश्वराच्या न्यायाच्या दिवसाची इच्छा धरतात त्यांना हाय हाय. तुम्हास तो दिवस का बरे पाहवायचा आहे? तो अंधार आहे, उजेड नाही. जणू का एखादा मनुष्य सिंहापासून दूर पळून गेला आणि अस्वलाने त्यास गाठले, अथवा घरात जाऊन त्याने भिंतीवर हात ठेवला आणि त्यास साप चावला. परमेश्वराचा दिवस प्रकाश न होता अंधार होणार नाही काय? प्रकाशाचा एक किरण नसलेला व त्यामध्ये काही तेज नाही असा असेल. मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो, मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक सभा मला आवडत नाहीत. तुम्ही मला होमार्पणे व अन्नार्पणे जरी दिलीत तरी मी ती स्वीकारणार नाही. शांतर्पणात तुम्ही दिलेल्या पुष्ट प्राण्यांकडे मी पाहणार सुद्धा नाही. तुमच्या गाण्यांचा कोलाहल येथून दूर न्या, तुमच्या वाणीचा आवाज मी ऐकणार नाही. तर जलाप्रमाणे न्याय व न्यायपण अवृतपणे वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे वाहो. इस्रायल वाळवंटात 40 वर्ष तुम्हाला यज्ञ व दाने अर्पण करीत होता काय? तुम्ही तर आपल्या राजाचा डेरा व तुमच्या मूर्तीचा देवेरा, आपणासाठी केलेल्या तुमच्या देवाचा तारा ही वाहून न्याल. म्हणून मी तुम्हास कैदी म्हणून दिमिष्काच्या पलीकडे घालवीन असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश देव हे त्याचे नाव आहे.